श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 13व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकावरचं निरूपण आपण काल सुरू केलं होतं। 7व्या श्लोकात काही लक्षणं पाहिली ज्ञानाची आणि 8व्या श्लोकातील लक्षणांवरचं निरूपण सुरू आहे। वैराग्य, अनअहंकार या सर्व गोष्टींवर निरूपण सुरू आहे। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। परी हे म्या केले की हे माझे निजाले, ऐसे नाही ठेविले वासने माझी। जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे, का निरभिमान उदय जणे सूर्याचे जैसे। का श्रुती स्वभावता बोले, गंगा का जी वीण चाले, तैसे अवष्टंबहीन भले वर्तने जयाचे। ऋतुकाळी तरी फळती, परी फळ लोहे नेणती, तया वृक्षांची ऐसी वृत्ती कर्मी सदा। एवं मनी कर्मी बोली, जेथ अहंकारा उखी जाहली, एकावळीची काढली दोरी जैसी। परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्याने सिद्धीला गेले असा अहंकार वासनेमध्ये ठेवलेला नाही, याला अनअहंकार म्हणतात। नाही तर आपण लहानसं करतो आणि सगळं गावभर ढिंडोरा पिटतो, सगळ्या गावाला ओरडूओरडू सांगतो मी केलं मी केलं मी केलं। ज्याप्रमाणे अहंकारा वाचून वायूचा सर्वत्र संचार असतो, किंवा सूर्याचे उगवणे जसे निरभिमान वृत्तीने असते, अथवा वेद जसे स्वभावतः बोलतात, अथवा गंगा नदी जशी हेतू वाचून वाहते, त्याप्रमाणे अहंकारा वाचून ज्याचे चांगले वागणे असते। वृक्षांना योग्य ऋतुकाळामध्ये तर फळे येतात, परंतु आपणास फळे आली हे वृक्ष जाणत नाहीत। त्या वृक्षांप्रमाणे सर्व कर्मांमध्ये त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहमी सम अशी असते। याप्रमाणे जशी एक पदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जेथे मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची पूर्णपणे हकालपट्टी होते, अहंकाराचा नावलेशही मागमूसही तिथे शिल्लक राहत नाही। संबंधे वीण जैसी अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा। मध्यपांगीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे। तया पाडे देही जया हे हे सेची नाही, निरहंकारता पाही तया नाव। हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे, ये विषयी अनारिसे बोलो नये। आणि जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे, ये आंगान येता देखे दुरुनिजो। ज्याप्रमाणे आकाशातील ढग आकाशामध्येच चिकटल्याशिवाय असतात, त्याप्रमाणे देहामध्ये झालेली जी त्याची कर्मे, त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्याशिवाय ती कर्मे असतात, ती कर्मे अहंकाराशिवाय असतात। मद्यपान केलेल्या मनुष्यास, दारू पिलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण राहत नाही, किंवा चित्राच्या हातामध्ये दिलेल्या शस्त्राचे जसेच्या चित्राला काही भान नसते, किंवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्या त्याला त्याला जाणीव असते का, त्याप्रमाणे ज्याला आपण देहामध्ये आहो अशी आठवणच राहत नाही, त्याच्या त्या स्थितीला निरहंकारता हे नाव आहे असे समज। ही निरअहंकारता जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये। आणि जन्म मृत्यू दुःख रोग जरा आणि पातके ही अंगावर आली नाहीत तोच जो दुरून प्राप्त होण्याच्या आधीपासूनच पाहतो, तो दृष्टा होऊन हे सर्व पाहतो। आणि जन्म मृत्यू साधको विवसिया का उपसर्गो योगिया पावे उणेया पुरेया ओ थंबाजे मी वैर जन्मांतरीचे सर्पा मनौनी नवचे तेवी अतीता जन्माचे उणे जो आहे डोळा हरळ नविरे घाई कोत नजिरे तैसे काणींचे न विसरे जन्म दुःख म्हणे पूय गरते रिगाला अहा मूत्र रंध्रे निगाला कटामिया चाटिला कूचस्वेदू ऐसी ऐसिया परी जन्माचा कांटाळा धरी म्हणे आता तेन करी जेणे ऐसे होय। जसे ठेव्यावर असलेल्या पिशाचाचा आधी प्रतिबंध दूर करण्याविषयी मांत्रिक जशी दक्षता घेतो, अथवा योग अभ्यासामध्ये येणाऱ्या अडथळ्या संबंधाने एक योगी जशी दक्षता बाळगतो, किंवा भिंत वाकडी तिकडी येऊ नये म्हणून एक गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करून ठेवतो, जसे सर्पाच्या मनातून जन्मांतरीचे वैर जात नाही त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो, डोळ्यामध्ये गेलेला खळा जसा डोळ्यामध्ये विरघळत नाही म्हणजे तो सारखा खुपत राहतो, किंवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही तर ते एकसारखे खुपत राहते, त्याप्रमाणे जो मागील जन्मांचे दुःख विसरत नाही तो म्हणतो हाय हाय मी कसा या जन्मामुळे पुवाच्या खड्ड्यात शिरलो व मूत्रद्वाराने बाहेर निघालो, अरे अरे मी स्तनावरील घाम चाटला, याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो आणि तो म्हणतो की ज्या योगाने जन्म घ्यावा लागेल ते मी आता अजिबात करणार नाही आणि मला या जन्ममृत्यूच्या एरझाऱ्यातून बाहेर पडायचं आहे। हारी उमचावया जुआरू जैसा ये डाया की वैरा बापाचे या पुत्र जचे मारलियाचे निरागे पाठीचा जेवी सुडमागे तेणे आक्षेपे लागे जन्मा पाठी परी जन्मती ते लाज न सांडी जयाचे निज संभाविता निस्तेज न जिरे जेवी आणि मृत्यू पुढे आहे तोची कल्पांती का पाहे परी आजची होये सावधू जो माजी यथाव म्हणता थडियेची पांडू सुता पोहणार आयता कासे जेवी। पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळविण्याकरता जुगाळ खेळणारा जसा पुन्हा डाव खेळण्याला तयार होतो, म्हणजे जुयात किती हारलो तरी तो जुआ खेळणारा पत्ते खेळणारा आणखी पैसे लावायला तयार असतो, अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यासाठी परिश्रम करतो सगळे डावपेच रचतो, वडील भावाला मारल्याच्या रागाने जसा पाटचा भाऊ सूड घेण्याची खटपट करतो तितक्या हट्टाने जो जन्माचे पाठीस लागतो, परंतु संभावित मनुष्याला जसा अपमान सहन होत नाही त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्मास आल्याबद्दलची लाज केव्हाही सोडित नाही, त्याला सतत आपण जन्माला आलो याची लाज वाटत असते आणि पुढे येणारा मृत्यू कल्पांता इतका जरी दूर असला तथापि तो आजच आला आहे असे समजून तो सावध असतो, कायमस्वरूपी सावध असतो। नदीमध्ये अथांग पाणी आहे असे म्हणताच अर्जुना पोहायला तो तयार झालेला मनुष्य काठावर असताच जसा कासोटा बळकट घालतो। कान पवतारणाचा ठावो सांभाळिजे जैसा आवो ओढण सुईजे धावो न लगतांची
पाहे चापेणा वाट बंधा तवाजीची होईजे सावधा जीवन निगता औषधा धाविजे जेवी एरवी ऐसे घडे जो जड़ता घरी सापडे तो मगन पवाडे कुहा खणो चोंडिये पाथरु गेला तैसे नी जो बुडाला तो बोंबे ही सकट निमाला कोण सांगे म्हणोनी समर्थेसी वैर जया पडिले हाळ खाईर तो जैसा आठई पहार परजुनी असे।
अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे, अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावी, उद्याचा मुक्काम वाट मारायचा आहे म्हणून जसे आजच सावध व्हावे, अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधाकरिता धावाधाव करावी, पुढे येणाऱ्या संकटाची जर आधी सावध होऊन तरतूद करून ठेवली नाही तर ज्याप्रमाणे जो जळत्या घरामध्ये सापडतो तो जसा आपल्या सामर्थ्याने आयत्या वेळी विहीर खणू शकत नाही तसे हे होते। खोल पाण्यामध्ये जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला तो मी बुडतो अशा ओरडण्यासह मेला। आता तो याप्रमाणे मेला असे कोण सांगेल? म्हणून ज्याचे समर्थ पुरुषाशी हाडवैर पडले आहे तो जसा आठही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो,
ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जियापरी तैसा नमरता जो करी मृत्यु सूचना पैगा जो ययापरी जन्मेची जन्म निवारी मरणे मृत्यु मारी आपणुरे तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे जया जन्म मृत्यूचे हृदय शल्य आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखे म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाहे होईल काचरी वाळली जैसी।
अथवा लग्नाचा निश्चय होऊन गडगनेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते, किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याच्या अगोदरच तो पुढे येणाऱ्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो। अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्य जन्माने भावी जन्माचे निवारण करतो आणि जो या मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो तथा आपण जन्मक्षयाच्या अतीत अशा स्वरूपाचे आहो असे नेहमी समजतो। अशा रीतीने ज्याच्या अंतकरणामध्ये जन्म मृत्यू हे काट्यासारखे सलत राहतात त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते, आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन तारुण्यात ऐन उमेदीच्या भरात जो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो आणि तेव्हापासूनच अध्यात्माकडे त्याची ओढ लागलेली असते। तो म्हणतो, आजच्या वेळी भर तरुण तारुण्यात ही जी शरीरामध्ये पुष्टी आहे ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल। उद्या म्हातारपणात काही करता येणार नाही, कसल्याच प्रकारे गुरुसेवा होणार नाही, देवपूजा होणार नाही आणि अध्यात्माकडे वळता येणार नाही, ध्यान धारणा होणार नाही, म्हणून तो ऐन तारुण्यातून तरुणपणातूनच सुरुवात करतो।
निदैव्याचे व्यवसाय तैसे ठाकती हात पाय अमंत्रिया राजासी परी आहे बळायया फुलांचिया भोगा लागी प्रेमटांगा ते करे याचा गुडघा तैसे होईल ओढाणाच्या खुरी आखरू आते बुरी ते दशा माझ्या शिरी पावे लगा पद्मदळे सी इसाळे भांडता तिजे हे डोळे ते होती पडबळे पिकली जैसी, भवईची पडळे ओ मथती सिनसाळे, उरू कुहिजील जळे आसुआचोनी, जैसे बाभुळीचे खोड गिरबडुनी जाती सरड, तैसे पिसडी तोड सर कटी जेल।
दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आत बट्ट्याचे असतात तसे हातापायाच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील। आज तारुण्यामध्ये असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे। फुलातील सुगंधाच्या भोगाकरिता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो ना तसे विद्रूप आणि वास घेण्याला असमर्थ असे होईल म्हातारपणात। ओढाळ गुरांच्या खुरांनी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल। कमळाच्या पोकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे ते म्हातारपणामध्ये जशी पिकलेली पडवळे असतात ना तसे होतील। भुवयांचे पडदे झाडाच्या जुन्या खालीप्रमाणे सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल। ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरडा गिरबडून टाकतो त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबडून जाईल अशी अवस्था म्हातारपणात होईल। रांदमणी वयोली पुढे पर्हे उन्मादती खातवडे, तैसीची ये नाकोडे बिडबिडती, तांबुले ओठ राऊ हासता दात दाऊ, सनागर मिरवू बोल जेणे, तयाची पाहे या तोंडा, येईल जळंबटाचा लोंढा, या उमळती दाढा दातांसिही, कुळवाडी रिने दाटली का वाकडिया ढोरे बैसली, तैसी नुठील काही केली जिभची हे। स्वयंपाकाच्या चुलीमध्ये खाचेत अगर चरात दोन भाग असतात ना चुलीला, ज्याच्यामध्ये एक आपण आपल्या विदर्भाच्या भाषेत चुल्हा आणि उल्हा असं म्हणतो। स्वयंपाकाच्या चुलीमध्ये खाचेमध्ये किंवा चऱ्यामध्ये उष्टे पाणी वगैरे साचून जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात त्याप्रमाणे नाकामध्ये शेंबळाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उपतील। ज्या मुखाने ओठ मी पाण्याच्या विड्याने रंगवित होतो, ज्यातील दात हसताना दाखवित होतो, ज्या मुखाने चांगले सुंदर बोलत होतो, त्याच तोंडाला उद्या त्या म्हातारपणामध्ये कफाचा लोंडा येईल आणि या दाढा दातांसगट उखडून जातील। शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता उर्जित दशेला येत नाही, अथवा झडीच्या पावसाने जशी एकदा गुरे बसली म्हणजे ती परत उठत नाही, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठणार नाही आणि मग कसला सत्संग आणि कसलं काय काहीसुद्धा घडणार नाही। कुसळी कोरडी वारेनी जाती बरडी, तैसी आपत्य तोंडी दाढीसी, आषाढीचेनी जळे जैसी झिरपती शैलाची मौळे, तैसे खांडी हुनी लाळे पडती पुर, वाचेसी अपवाडू कानी अनुघडू, पिंड गरुआ माकडू होईलहा, तृणाचे बुजवणे आंदोळे वारे गुणे, तैसे येईल कापणे सर्वांगासी, पाया पडती वेंगळा वेंगडी हात वळती मुरकुंडी, बरवेपणा बागळी नाचवी जाईल। माळ जमिनीतील वाळलेली कुसळे जशी वाऱ्याने उडून जातात त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते। आषाढ महिन्यातील पावसाच्या झळीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे दातांच्या खिंडीमधून लाळेचे पूर वाहतील। वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही। कानाची कवाडे बंद होतील आणि हे पुष्ट असलेले शरीर म्हाताऱ्या माकडासारखे बेडौल होईल. गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने हालते त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगामध्ये कापरे भरेल. पायामध्ये पाय अडकतील, हात वाकडे पडतील, हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी म्हणजे त्या म्हातारपणी सोंगासारखा नाचविला जाईल. अशी फक्त स्मृती राहील की मी तारुण तरुणपणात असा दिसत होतो, तरुणपणात तसा दिसत होतो, ही सगळी एक स्मृती राहून जाईल. आणि ज्यावेळी काहीच करण्याची माझी योग्यता नसेल त्या काळात जर मी अभ्यासाला सुरुवात केली, त्या काळात त्या अवस्थेमध्ये जर मी साधना करायला सुरुवात केली तर काय होईल, कुठपर्यंत मी जाऊ शकेल आणि माझी काय दशा होईल, अशी जाणीव त्या ज्ञानी माणसाला सतत सलत असते आणि त्यामुळे तो तारुण्याच्या भरामध्येच अध्यात्माच्या साधनेला, अभ्यासाला, ध्यानाला, ज्ञानाला, धारणेला सुरुवात करतो. अशा प्रकारे या ज्ञानाची लक्षणं आपली सुरू आहे. 13व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकापासून आपण हे निरूपण सुरू केलं होतं ते सुरू ठेवूया आणि 13व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकाचा उर्वरित भाग आपण उद्या घेऊया. आज आपण इथेच विश्रांती घेऊ. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.